आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत ओमान व्यापार शिखर परिषद दोन्ही देशांच्या भागीदारीला एक नवी दिशा आणि गती देईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. VBG रामजी विधेयक लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर. विधेयकाच्या प्रती फाडून तसंच घोषणाबाजी करत विरोधकांकडून निषेध व्यक्त. काँग्रेस नेत्या आणि विधान परिषद सदस्य प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश. नाशिक इथल्या तपोवनातल्या वृक्षतोडीला येत्या 14 जानेवारीपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती. आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं निधन. भारत ओमान व्यापार शिखर परिषद दोन्ही देशांच्या भागीदारीला एक नवी दिशा आणि गती देईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज ओमानची राजधानी मस्कत इथं शिखर परिषदेला संबोधित करत होते. ओमान आणि भारत प्राचीन काळापासून एकमेकांसोबत व्यापार करत आहेत. अरबी समुद्र दोन्ही देशांना जोडणारा पूल म्हणून काम करतो असं प्रधानमंत्री म्हणाले. दोन्ही देशातील आर्थिक भागीदारीमुळे व्यापाराला नवी गती मिळेल, गुंतवणूकदारांच्या मनात विश्वास निर्माण होईल आणि प्रत्येक क्षेत्रात संधीची नवी दारं उघडली जातील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वेगाने जात आहे, याचा फायदा ओमानलाही होणार आहे असं सांगत प्रधानमंत्र्यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीचा उल्लेख केला.
जब पॉलिसी क्लॅरिटी आती है तो मॅन्युफॅक्चरिंग को भी नया विश्वास मिलता है. एक तरफ हम पॉलिसी और प्रोसेस रिफॉर्म कर रहे हैं, वहीं दूसरी तरफ भारत में मैन्युफैक्चरिंग को बढ़ावा देने के लिए प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव भी दे रहे हैं.
त्यानंतर प्रधानमंत्री मोदी ओमानचे सुलतान आणि राष्ट्रप्रमुख हैथम बिन तारिक यांची त्यांच्या राजवाड्यात भेट घेतील. दोन्ही देश आज ऐतिहासिक व्यापक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी करणार आहेत. उभय नेत्यांच्या उपस्थितीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि ओमानचे वाणिज्य उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस अल युसुफ करारावर स्वाक्षरी करतील. प्रधानमंत्री मोदी यांनी आज मस्कतमध्ये भारतीय समुदाय आणि विद्यार्थ्यांना संबोधित केलं. भारतातील वैविधता हा त्याच्या संस्कृतीचा आधार असून प्रत्येक दिवस भारतीयांच्या जीवनात नवा रंग घेऊन येतो, प्रत्येक ऋतू नवा उत्सव असतो आणि प्रत्येक परंपरा एक नवी कल्पना असते असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान अर्थात VBG रामजी विधेयक 2025 आज लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर झालं. हे विधेयक 20 वर्षांपासून चालत आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 अर्थात मनरेगाची जागा घेईल. मनरेगा 100 दिवसांच्या रोजगाराची हमी दिली आहे. या विधेयकात 125 दिवसांच्या कामाची हमी प्रस्तावित आहे. पेरणी किंवा कापणीच्या हंगामात एकंदर 60 दिवसांचा कालावधी अधिसूचित करायचा अधिकार राज्यांना दिला आहे. या दरम्यान काम थांबवलं जाईल जेणेकरून शेतीतल्या कामांना मजुरांची कमतरता भासणार नाही. पूर्वी या योजनेचा संपूर्ण निधी केंद्र सरकार जायतं. आता मोठ्या राज्यात 60% निधी केंद्राचा आणि उर्वरित 40% वाटा हा राज्यांचा असेल. ईशान्येकडची आणि हिमालयातल्या राज्यांमध्ये केंद्राचा वाटा 90% वाढेल. दरम्यान चौहान यांच्या भाषणावेळी विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि विधेयकाच्या प्रती फाडल्या. विधेयक मंजूर झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. उद्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्याआधी VBG रामजी विधेयक मागे घ्यावं या मागणीसाठी आज विरोधी पक्ष सदस्यांनी संसद भवन परिसरात निदर्शनं केली. मनरेगाचे फलक हातात घेऊन विरोधकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून ते मकरद्वारापर्यंत घोषणाबाजी करत मोर्चाही काढला. केंद्र सरकारने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान केला असून भारताच्या ग्रामीण भागात सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या योजनेवरही गदा आणली आहे असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत आज 3 नक्षली मारले गेले. गोलापल्ली पोलीस ठाणे परिसरात आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलींमध्ये चकमक सुरू झाली. यात 3 नक्षलींचा मृत्यू झाला. छत्तीसगड राज्यात या वर्षभरात 284 नक्षली चकमकीत मारले गेल्याचं सुरक्षा दलानं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेस नेत्या आणि विधान परिषद सदस्य प्रज्ञा सातव यांनी आज भाजपात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते. भाजपा प्रवेश करण्यापूर्वी प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याकडे सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केला. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे नेते दिवंगत राजीव सातव यांच्या प्रज्ञा या पत्नी होत. मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या प्रज्ञा सातव 2021 मध्ये पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून गेल्या. सोलापूर जिल्ह्यातले विधानसभेचे माजी आमदार दिलीप माने यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. नाशिक इथं भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनातल्या वृक्षतोडीला मुंबई उच्च न्यायालयाने 14 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. नाशिक इथं राहणाऱ्या एका नागरिकाने यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आज उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी झाली. तपोवनातली ही झाडं 30 ते 40 वर्ष जुनी असून नाशिकला प्राणवायूचा पुरवठा करतात, त्यामुळे साधुग्रामच्या निर्मितीसाठी अन्यत्र जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली असून येत्या 14 जानेवारीपर्यंत वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ऍप आधारित खासगी वाहतूक कंपन्यांच्या बाईक टॅक्सीबाबत राज्य परिवहन प्राधिकरण निर्णय घेईल अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल दिली. कल्याण इथं एका बाईक टॅक्सी चालकाने महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर काल मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर सरनाईक बोलत होते. उत्तर गोवा नाईटक्लब आग प्रकरणात बर्च बाय रोमियो लेन नाईटक्लबच्या 4 सहमालकांपैकी एक असलेला आरोपी अजय गुप्तानं म्हापसा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याला 10 डिसेंबर रोजी अटक झाली होती. 6 डिसेंबरच्या मध्यरात्री लागलेल्या या आगीत क्लबचे 20 कर्मचारी 5 पर्यटक मृत्यूमुखी पडले. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या परिसरात बॉम्ब असल्याचा ईमेल आज सकाळी न्यायालयाच्या अधिकृत ईमेल आयडीवर आल्याची माहिती जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष रोशन बागडे यांनी दिली. बॉम्ब शोधक आणि निकामी करणारं पथक न्यायालय परिसराची कसून झडती घेत असून अद्याप तरी काही संशयास्पद आढळलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरडीएक्स असलेली 2 शक्तिशाली उपकरणं या परिसरात असल्याचं या मेलमध्ये म्हटलं आहे. अंमली पदार्थयुक्त गोळ्यांची विक्री केल्याप्रकरणी एफडीए अर्थात अन्न आणि औषध प्रशासनानं नांदेड जिल्ह्यातल्या 13 औषधांच्या दुकानांचे परवाने रद्द केले असून 32 दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत. एफडीएनं डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय अंमली पदार्थांचा अंश असलेल्या गोळ्यांची विक्री केल्याबद्दल 48 दुकानांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या दुकानांनी सादर केलेलं स्पष्टीकरण असमाधानकारक आढळून आल्यामुळे ही कारवाई केल्याचं संबंधित सूत्रांनी सांगितलं. वर्धा जिल्ह्यात आर्वी अमरावती रस्त्यावर काल ट्रक नट सायकलला दिलेल्या धडकेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. 9वीत शिकणारी ही विद्यार्थिनी आपल्या घराकडून शिकवणी वर्गाला जात असताना तिच्या सायकलला ट्रकनं जोराची धडक दिली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालकाला अटक झाली असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं आज उत्तर प्रदेशात नोएडा इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 100 वर्षांचे होते. गुजरातमधल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासह सुतार यांनी 200 हून अधिक भव्य पुतळे उभारून भारताच्या शिल्पकलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवून दिली. 19 फेब्रुवारी 1925 रोजी धुळे जिल्ह्यातल्या गुंडूर या गावात जन्मलेल्या रामसुतार यांनी मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतलं. 1952 ते 1958 या काळात त्यांनी अजिंठा वेरू इथल्या शिल्पांच्या डागडुजीचं आणि नंतर पंचवार्षिक योजनांचं लाभ सांगणारी लघुशिल्प बनवण्याचं काम सरकारी नोकरीत राहून केलं. रामसुतार यांनी आतापर्यंत संसद भवनाच्या आवारातील अनेक नेत्यांच्या मूर्ती घडवल्या. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक दिग्गजांच्या शिल्पांची निर्मिती केली आहे. फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड या ठिकाणीही त्यांनी साकारलेली शिल्प उभी आहेत. शिल्पकलेतल्या योगदानाबद्दल सुतार यांना 1999 साली पद्मश्री आणि 2016 साली पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. तसंच त्यांना नुकतंच महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. राम सुतार यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आदरांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत ओमान व्यापार शिखर परिषद दोन्ही देशांच्या भागीदारीला एक नवी दिशा आणि गती देईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. व्हीबीजी रामजी विधेयक लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर. विधेयकाच्या प्रती फाडून तसंच घोषणाबाजी करत विरोधकांकडून निषेध व्यक्त. काँग्रेस नेत्या आणि विधान परिषद सदस्य प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश. नाशिक इथल्या तपोवनातल्या वृक्षतोडीला येत्या 14 जानेवारीपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.